95 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्रा है तुमच्या सोबत आणि श्रुती पण आली आहे. गुड मॉर्निंग श्रुती.
गुड मॉर्निंग रुद्रा. गुड मॉर्निंग.
भक्ती भावानी तू अशी मध्ये आल्यागत का बरं वाटतं.
हो कधीतरी म्हणजे सोमवारची सुरुवात तरी अशी करावी. ओम 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 असं वाटलं.
वा वा वा. अप्रतिम. आणि काय आपलं शहर म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे इकडे अशा सगळ्या गोष्टी होणारच. बाय द वे धार्मिक गोष्टींवर आठवलं पाऊस सध्या पडत नाहीये म्हणून नाशिक मधले काही युवा पोरं एकत्र येऊन पर्जन्य याग वगैरे करतायत आणि सगळ्या गोष्टी स्वयंप्रेरणेनं चाललेल्या आहेत या सगळ्या लोकांच्या.
ओके
तर व्हेरी गुड. चांगली गोष्ट आहे. परमेश्वर करो आणि लवकरात लवकर पाऊस पडो
खूप सारा.
सो आता एन्जॉय करा श्रुती सोबत
3 तास नो त्रास.
आणि शो कसा वाटला आरजे रुद्रा 935@gmail.com नक्की कळवायचं आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.